चीनीमंडी.com पॉडकास्ट।
संजीवनी साखर बंद करण्याला माझं समर्थन नाही, मंत्री। गोवा सरकारनं संजीवनी साखर कारखान्याच्या पुनरुद्धारासाठी पावलं उचलली आहेत। पुनरुद्धार रिपोर्ट तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यासाठी पुढील आठवड्यात सरकार एक निविदा जारी करणार आहे। सहकार मंत्री गोविंद गौड यांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यापर्यंत निविदा मागवली जाईल आणि सल्लागार वित्त आणि ऊस पुरवठा यासारख्या गोष्टींबाबत आपल्या अहवालात लक्ष घालतील। गौड म्हणाले, सरकारकडे पूर्वीपासून 3 अहवाल आहेत, ज्यामधील एक नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटमधील आहे, ज्यामध्ये फॅक्टरी रिवायवल कॉस्ट 196 करोड रुपये सांगितली आहे। ते म्हणाले, संजीवनी कारखाना बंद करण्याला माझं समर्थन नाही, कारण अनेक कुटुंब यावर अवलंबून आहेत। ऊस शेतकरी संघ स्वतःच कारखाना बंद करण्याचं समर्थन करत आहे आणि या बदल्यात कॉम्पेन्सेशन देण्याचा आग्रह करत आहेत। दरम्यान तत्कालीन मंत्री तथा आमदार सुदीन ढवळीकर म्हणाले, सरकारनं संजीवनी साखर कारखाना बंद होण्यापासून वाचवला पाहिजे, कारण जवळपास 1500 कुटुंब यावर अवलंबून आहेत।